फ्रांसिस किम से बात कर रहा हूँ भाई। फ्रांसिस किम मधून बोलतोय मी। आमचं इव्हेंट होता पुण्यामध्ये 7 ते 9 तारखेला, तर तुम्ही विजिट केला होता का बिल्डिंगच्या संदर्भात? ओके ठीक आहे सर, उद्या आमचं लास्ट ऑफर डेट आहे म्हणून कॉल केला।